डेल्फिनियम शोभिवंत फुलझाडांची एक प्रजाती. डेल्फिनियम प्रजातीत सुमारे 300 बहुवर्षायू फुलझाडांचा समावेश केला जातो. या वनस्पती रॅनक्युलेसी कुलातील असून बचनाग व काळे तीळ या वनस्पतीही याच कुलातील आहेत. या प्रजातीतील बहुतेक जाती मूळच्या उत्तर गोलार्ध आणि आफ्रिकेतील उंच पर्वतमय प्रदेशातील आहेत. भारतात या प्रजातीच्या सुमारे 20 जाती आढळतात. त्यापैकी 5-6 जाती हिमालयात, काश्मीर व तिबेट येथे आणि सुमारे 15 जाती अन्यत्र, तर महाराष्ट्रात 1 जाती डेलिया डॅसिकॉलॉन वनात आढळते. काही थोड्या जाती डेलिया ॲजसिस बाहेरून आणून बागेत लावल्या आहेत. डेल्फिनियम प्रजातीच्या वनस्पतींना इंग्रजी भाषेत लार्क्सपर असे म्हणतात. बहुतेक सर्व जाती विषारी आहेत. डेल्फिनियमच्या प्रजातीच्या वनस्पती 10 सेंटीमीटर ते 2 मीटर पर्यंत उंच वाढतात. साधी पाने एका आड एक हस्ताकृती विभागलेली किंवा पूर्णपणे विभागलेली असतात. फुले मंजिरीत येतात. ती मोठी असून निळी, जांभळी, पांढरी किंवा गुलाबी अशा विविध रंगात आढळतात. पाकळ्या 4 असून वरच्या 2 पाकळ्यांपासून आलेली शुंडिका म्हणजे सोंडेसारखी बंदनळी स्पर निदलपुंजांच्या शुंडिकेत शिरते. निदलपुंजांचे 5 भाग असून त्यापैकी एकावर ही शुंडिका असते. फळे पुकट प्रकारची असून त्यात अनेक काळ्या आणि चकचकीत बिया असतात. परागण मधमाशांमुळे होते. रॉकेट लार्क्सपर याला निळी फुले येतात. याची पाने फार विभागलेली असतात. याचे बी डोक्यातील उवांकरता आसव रूपात वापरतात. बियात अत्यंत कमी प्रमाणात अल्कलॉइड 1% आणि अधिक प्रमाणात अबाष्पशील तेल 39% असते. घाट लार्क्सपर डॅसिकॉलॉन यालाही भडक निळे फुले येतात. फुलांनी बहरलेली ही जाती खूप आकर्षक दिसते. जुन्नर, पुरंदर, सिंहगड, तोरणा, पुणे जिल्ह्यातील इत्यादी टेकड्यांवर ही वनस्पती तुरळकपणे दिसते. सदर नोंद विद्या हाजीरनीस यांनी लिहिलेली आहे.